चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लोकमंगल साखर कारखान्याकडून सॅनिटायझरचं वाटप। लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीनं सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं आहे। उत्पादित सॅनिटायझरचं वाटप कारखान्याच्या वतीनं करण्यात आलं। लोकमंगल उद्योग समूह नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो। याच सामाजिक भावनेतून कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी वापरलं जाणारं हँड सॅनिटायझर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि तालुक्यातील सर्व पोलीस ठाणे, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, बँक, पतसंस्था, महावितरण मुख्यालय तसंच ग्रामीण रुग्णालयं या ठिकाणी वाटण्यात आलं। कारखान्यानं या उत्पादनाला स्टेरिनॉल असं नाव दिलं आहे। सॅनिटायझरचा वापर करून आपण कोरोनापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतो असं कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी सांगितलं। सदर सॅनिटायझर 100 मिली, 200 मिली, 500 मिली, 1 लिटर आणि 5 लिटरमध्ये उपलब्ध आहे। कारखान्याची उत्पादन क्षमता 10,000 लिटर प्रतिदिन इतकी आहे। तरी ज्या व्यक्तींना सॅनिटायझरची गरज असेल त्यांनी रवींद्र देशमुख, विवेक पवार आणि शरणू शिरसी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन कारखान्याच्या वतीनं करण्यात आलं आहे। यावेळी कारखान्याचे प्रशासकीय व्यवस्थापक विवेक पवार, श्रीकांत गरड, नंदकिशोर कदम, यल्लाप्पा जाधव, श्रीशल्य लोखंडे, प्रवीण आळवी, कासिम शेख उपस्थित होते।